आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात 29 महापालिकांसाठी 55-60% मतदान झाल्याचा अंदाज. महापालिका निवडणुकीची आज मतमोजणी. प्रशासकीय यंत्रणा सज्ज. मतदानानंतर बोटावरची शाई पुसणं गैरकृत्य. पुन्हा मतदान करता येणं शक्य नाही. निवडणूक आयोगाचा निर्वाळा. 24व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला प्रारंभ. आणि 28व्या राष्ट्रकुल परिषदेचं नवी दिल्लीत उद्घाटन. राज्यातल्या महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काल काही किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान पार पडलं. राज्यभरातल्या एकंदर मतदानाची अधिकृत आकडेवारी अद्याप जाहीर करण्यात आली नाही, पण साधारण 55-60% मतदान झाल्याचा अंदाज आहे. पुणे महापालिका निवडणुकीसाठी 52.42% मतदान झालं. अन्य महापालिकांपैकी जळगाव शहरातील 63 जागांसाठी सरासरी 53.59% मतदान झालं. नाशिक महापालिकेच्या निवडणुकीसाठी काही मतदान केंद्रांवर रात्री 8:30 वाजेपर्यंत मतदान सुरू होतं. तिथं सरासरी 56.67% मतदान झाल्याचा अंदाज आहे. सांगलीमध्ये 61%, तर कोल्हापूर महानगरपालिकेसाठी 66.54% मतदान झाल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी 57.71% मतदान झालं. बृहन्मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवडसह एकंदर 29 महानगरपालिकांच्या 893 प्रभागातील 2,869 जागांसाठी 15,931 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या सर्वांचं भवितव्य काल इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात बंद झालं. मतदान केल्याची नोंद करण्यासाठी मार्करचा वापर केला जात असून ही शाई पुसली जात असल्याच्या तक्रारी अनेक ठिकाणाहून आल्या होत्या. यावर निवडणूक आयोगानं काल स्पष्टीकरण दिलं. बोटावर लावलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणं हे गैरकृत्य आहे. बोटावरची शाई पुसून एखादी व्यक्ती पुन्हा मतदान करण्यासाठी आल्याचं आढळल्यास त्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असं राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी काल स्पष्ट केलं. बोटावरची शाई पुसून कोणी गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला तरी संबंधित मतदाराला पुन्हा मतदान करता येत नाही, याबाबतची दक्षता यापूर्वीच घेण्यात आली आहे. 2011 पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदाराच्या बोटाला शाई लावण्यासाठी मार्कर पेनचा वापर केला जात आहे, असं आयोगानं म्हटलं आहे. राज्यात काही ठिकाणी मतदानाच्या वेळी तणाव निर्माण झाला होता, मात्र पोलीस आणि निवडणूक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे, त्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत. मुंबईत आज सकाळी 10 वाजल्यापासून 23 कक्षात मतमोजणी सुरू होईल. यासाठी सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन तसंच कायदा आणि सुव्यवस्था याबाबत आवश्यक ती दक्षता घेण्यात आली आहे. पुण्यातही महापालिका प्रशासनानं मतमोजणीसाठी जय्यत तयारी केली असून 30,000 कर्मचारी ही प्रक्रिया पार पाडणार आहेत. शहरात 15 ठिकाणी मतमोजणी होणार आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 8 ठिकाणी मतमोजणी होणार आहे. ईव्हीएमच्या सुरक्षित वाहतुकीसाठी पोलीस प्रशासन, वाहतूक विभाग तसंच संबंधित यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. जवळपास 11,000 कर्मचारी मतमोजणी प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार टपाली मतपत्रिकेच्या पेट्या आणि मतदान यंत्र आज अभिरक्षा कक्षातून बाहेर काढण्यात येतील. त्या अनुषंगानं उमेदवार किंवा उमेदवारानं अधिकृतरित्या नेमलेल्या प्रतिनिधींनी नमूद केलेल्या वेळेत उपस्थित राहावं, असं सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कळवलं आहे. राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 1,625 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी आजपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे. या टप्प्यात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 12 जिल्हा परिषदांच्या आणि त्या जिल्ह्यातल्या पंचायत समित्यांसाठी निवडणुका होणार आहेत. शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी तसंच शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातले खुनेश्वरचे शेतकरी विजयसिंह चव्हाण यांनीही आपल्या शेतीमध्ये नैसर्गिक शेतीवर भर दिला आहे. याबद्दल त्यांना राज्य शासनाच्या वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारही मिळाला आहे. नैसर्गिक शेतीबद्दल बोलताना विजयसिंह चव्हाण म्हणाले,
नैसर्गिक पद्धतीने म्हणजे माझ्या शेतामध्ये बायोगॅस प्रकल्प आहे, जीवामृत स्लरीचा फिल्टर आहे, गांडूळ खताचा मोठा प्रकल्प आहे. गांडूळ खतातून जे वर्मी वॉश निघतं शेळ्यांच्या लेंड्या, याचा खताचा वापर मी नियमितपणे करतो. त्याचबरोबर मी पीएचबी असेल, केएमबी असेल, ट्रायकोडर्मा असेल याही सारख्या जैविक खतांचा नियमितपणे वापर करतो. कीड रोग नियंत्रणासाठी मी नीमकरंज असेल, नीम तेल असेल याचा वापर करतो. त्याच्यामुळे माझ्या शेतातील कीटकनाशकाचा वापर हा मोठ्या प्रमाणात कमी झाला. सेंद्रिय व जैविक शेती करत असल्यामुळे माझ्या शेतीचं उत्पादन चांगले वाढले असून जमिनीचा पोतही सुधारला आहे. आणि मला असं वाटतं की पुढील पिढीसाठी जर शेती जिवंत ठेवायची असेल तर जैविक सेंद्रिय पद्धतीने शेती करणे गरजेचं आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. चित्रपट हे केवळ मनोरंजनाचं साधन नाही तर ते सामाजिक प्रबोधन आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचं एक प्रभावी माध्यम आहे असं प्रतिपादन सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव डॉ किरण कुलकर्णी यांनी काल पुण्यात केलं. 24व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, ज्येष्ठ दिग्दर्शक आणि महोत्सवाचे संचालक डॉ जब्बार पटेल, ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यावेळी उपस्थित होते. राज्य सरकार आणि सांस्कृतिक कार्य विभाग दर्जेदार चित्रपट निर्मितीसाठी आणि अशा आंतरराष्ट्रीय महोत्सवांसाठी नेहमीच सहकार्य करत राहील असं आश्वासन कुलकर्णी यांनी यावेळी दिलं. उद्घाटन सोहळ्यानंतर इटलीचा ला ग्राझिया हा चित्रपट दाखवण्यात आला. हा महोत्सव 22 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल नवी दिल्लीतील संविधान सदनात 28व्या राष्ट्रकुल परिषदेचं उद्घाटन झालं. या परिषदेत 42 देशांचे सभापती आणि पीठासीन अधिकारी सहभागी झाले आहेत. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला परिषदेच्या अध्यक्षस्थानी आहेत. यावेळी भारतातील लोकशाही, आर्थिक प्रगती अशा विषयांवर पंतप्रधानांनी आपले विचार मांडले. भारतानं आपल्या विविधतेतून आपली लोकशाही बळकट केली, समाजातल्या सर्वात शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणं हाच भारतीय लोकशाहीचा अर्थ आहे आणि कोणताही भेदभाव न करता सामाजिक हित साधण्यासाठी सरकार काम करत आहे असं पंतप्रधान म्हणाले. या परिषदेत महत्वाच्या जागतिक मुद्द्यांवर सखोल चर्चा होईल आणि ठोस धोरणात्मक निर्णय घेतले जातील अशी अपेक्षा लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी व्यक्त केली. राष्ट्रकुल संघटनेतल्या 42 सदस्य देशांचे 61 अध्यक्ष आणि पीठासीन अधिकारी या परिषदेत भाग घेत आहेत. यंदाच्या प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीत कर्तव्य पथावर होणाऱ्या 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनिओ लुईस सांतोस दा कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डर लेयन यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं आहे. 27 तारखेला 16व्या भारत ईयू शिखर परिषदेचं सहअध्यक्षपद देखील ते भूषवणार आहेत. देशभरात काल 78वा लष्कर दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देशातले सर्व सैनिक, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या. जयपूर इथं लष्कर दिनाचं मुख्य संचलन काल दिमाखात पार पडलं. गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आणि आदिवासी भागांमधील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण, समावेशक आणि भविष्यमुखी शिक्षण व्यवस्था निर्माण करण्यासाठी शाळा परिवर्तन प्रकल्प प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. यामध्ये माहिती तंत्रज्ञानावर आधारित स्मार्ट वर्गखोल्या, ग्रंथालयं, प्रयोगशाळा, स्वच्छतागृह, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यांचा समावेश आहे. याबाबत बोलताना गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी सुहास गाडे
शाळा परिवर्तन प्रकल्पामुळे गडचिरोली सारख्या दुर्गम जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रामध्ये मूलभूत बदल घडून येत आहेत. पायाभूत सुविधा, शिक्षक क्षमता, डिजिटल शिक्षण आणि समुदाय सहभाग यांच्या एकत्रित प्रयत्नांमधून जिल्हा परिषदेतील काही शाळा सक्षम झाल्या असून हा प्रकल्प गुणवत्तापूर्ण व सर्वसमावेशक अशा सार्वजनिक शिक्षणासाठी राज्यामध्ये पथदर्शी ठरेल असा विश्वास वाटतो.
हवामान. राज्याच्या बहुतांश भागात थंडीचा जोर कमी झाला असून आज सर्वत्र हवामान कोरडं राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात 29 महापालिकांसाठी 55-60% मतदान झाल्याचा अंदाज. महापालिका निवडणुकीची आज मतमोजणी. प्रशासकीय यंत्रणा सज्ज. मतदानानंतर बोटावरची शाई पुसणं गैरकृत्य. पुन्हा मतदान करता येणं शक्य नाही. निवडणूक आयोगाचा निर्वाळा. 24व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला प्रारंभ आणि 28व्या राष्ट्रकुल परिषदेचं नवी दिल्लीत उद्घाटन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.